सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मी आहे, तुमच्या सोबत आहे. MH 935 मध्ये आशा केदारी सिस्टर या ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत, ज्यांनी त्यांच्या लाईफचा पूर्ण वेळ रुग्णांची सेवा करण्यामध्ये दिला. आणि इतकंच नाही तर त्यांच्या फॅमिलीमध्ये 100 लोक या सेवेमध्ये आहेत, रुग्णसेवा ते करत आहेत. आणि या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अगदी स्वतःला झोकून देऊन ते यात काम करत आहेत. सो मग सिस्टर, जाण्याआधी तुम्ही एक काय मेसेज द्याल आताचे सगळे लिस्नर्स आपल्याला ऐकतायत त्यांना या सिच्युएशनच्या संदर्भामध्ये?
जेव्हा एवढी यंत्रणा राबते, पोलीस डिपार्टमेंट, नर्सिंग डिपार्टमेंट, विशेषतः नर्सिंग डिपार्टमेंटचं म्हणते, यांना कधीच कोणता सण व्यवस्थित करता येत नाही. ते साजरा करतात पण नंतर ऑप्शन दुसरा दिवस, तिसरा दिवस. तर तुम्ही पण कोऑपरेट करा, घरात राहा. जे सरकारी नियम आपल्या कोविडसाठी जे नियम लावून दिले गव्हर्नमेंटने ते तंतोतंत पाळा. हे केलं तरी तुम्ही पुष्कळ ह्या लोकांना मदत केल्यासारखं आहे आणि देशसेवेत इन्वॉल्व झाल्यासारखं आहे.
थँक्यू सो मच मॅम, इतका छान मेसेज दिल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच अँड हॅपी सिस्टर्स डे.
रेडिओ तुमचे आभार मानते. थँक्यू.
मैं लौट कर आती हूँ थोड़ी ही देर में. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.